आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावर मी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो देता। जीएसटी मंत्री गटाची बसका 26 जूनाक दिल्लीन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला जातली। ह्या बसके खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हे बिरेस्तारा 26 जूनाक दिल्लीक वचपाचे आसात। जीएसटी महसूला खातीर जो मंत्रीगट म्हळ्यार जीओएम स्थापन जाला ताचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत निमंत्रक आसात। ह्या गटान बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, पंजाब, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांचे मंत्री वांगडी आसात। ह्या सगळ्या राज्यांचे मंत्री वांगडी बसकेक हजर आसतले। हो मंत्रीगट जे निर्णय घेतात व सुचवण्यो करतात त्या आधाराचेर जीएसटी मंडळ विचार करून निर्णय घेतात। हॉटेलांत समान जीएसटी लागू करचो, बांधकाम व्यावसायिकांक आयसीटीचो लाव मेळचो अशो मागण्यो गोंयच्या उद्योजकांनी केल्यात। राज्यांतल्या इतिहासीक हात भरपाचे म्हळ्यार मॅनुस्क्रिप्टाचे सर्वेक्षण 1 जुलै सावन सुरू जातले। इतिहासीक हात भरपाचे जतनाये खातीर सरकारान अर्थसंकल्पात तजवीज केल्या। हाचे खातीर पहिल्या पावण्यार सर्वेक्षण जातले अशी माहिती पुराभिलेख आणि पुरातत्व खात्याचे बालाजी शणै हांणी दिली। हात भरपाचे डिजिटायझेशन करपाची येवजण आसा। ज्या संस्थाकडे वा मनशाकडे हात भरपा आसात तांचे कडे संपर्क साधून माहिती घेतले। देवळांच्यो समित्यो, संस्थाचे पदाधिकारी हांच्यो भेटी घेऊन तांचे कडल्यान माहिती मेळयतले। महाविद्यालयांतल्या प्राध्यापकांकडेन वचून लेगीत माहिती मेळयतले अशे शणै हांणी सांगले। हात भरपाचे लेगीत डिजिटायझेशन करपाची घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी अर्थसंकल्पान केल्या। गोंयांत पर्यावरणाच्या रक्षणाच्या नदरेंतल्यान म्हत्वाची पावलां उखलप गरजेचे आसा। सरकाराच्या वेगवेगळ्या येवजण्यांचो लाव घेऊन गोंयांत हरीत क्रांती घडोवपाक तरणाट्यांनी मुखार येवचे अशें आवाहन जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकार हांणी केला। पेडण्या टुये वाठारांत जलस्रोत खात्या वतीन रोपां वाटपाची कार्यावळ जाली, त्या वेळार मंत्री शिरोडकार उलयताले। कार्यावळीक मांद्र्याचे आमदार जीत आरोलकार, टुयेचे सरपंच किरण साळगांवकार, जलस्रोत खात्याचे मुखेल अभियंते डी वाय सालेलकार तशेंच विभागीय कृषी अधिकारी रंजीत म्हापशेकार हजर आशिल्ले। सुमार 2,54,000 मीटर पडीक आशिल्ल्या जमनीत शेती करची आनी चडांत चड तरणाट्यांनी कृषी वाठाराकडे वळचे म्हण सरकार नव्यो शेती संबंधी येवजण्यो तयार करतात अशें शिरोडकार हांणी मुखार उलयतना सांगले। तरणाट्या शेतकारांनी कृषी वाठारांत येऊन सरकारी येवजण्यांचो लाव घेवचो अशें आमदार जीत आरोळकार हांणी सांगला। शेतकारांक आपल्या कडल्यान सगळे तरेची मजत मेळटली अशें तांणी आपल्या उलोवपांतल्यान उतर दिले। कृषी अधिकारी रंजीत म्हापशेकार हांणी ह्या वेळार कृषी येवजण्यांची माहिती दिली। गोवा कोंकणी अकादमी आनी दिवचलच्या कोंकणी सेवा केंद्राच्या जोड पालवान कोंकणीचे महापुरुष शणै गोंयबाब हांच्या 148व्या जयंती निमतान 13वो शणै गोंयबाब जयंती उत्सव आज दिसभर दिवचले जातलो। ह्या उत्सवाची कार्यावळ आज सकाळी 9:30 हिराबाय झाटी यादस्तीक सभाघरांत जातली। ही कार्यावळ लायन्स क्लब ऑफ बिचोलीम हांच्या जोड पालवान जातली। कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हजर रावतले। मानाचे सोयरे दोतर चंद्रकांत शेट्ये आनी साहित्य अकादमीचे निमंत्रक कवी मेल्विन रॉद्रिगीस हजर आसतले। ह्या कार्यावळीक दिवचलचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकार, गोंय कोंकणी अकादमीचे अध्यक्ष दोतर पूर्णानंद च्यारी, प्रशांत चणेकार, पराग नगरशेकार तशेंच रुपेश ठाणेकार आदी खाशेले सोयरे हजर रावतले। सकाळच्या सत्रांत कार्यावळीचे उक्तावण जाले उपरांत पहिल्या सत्रांत मुकेश थळी, सुदत्त मांद्रेकार, विनायक गोवेकार या मानेस्तांचो भोवमान जातलो। उपरांत परिसंवाद, प्रश्नमंजुषा सर्त आनी कविता वाचन सर्त जातली। दनपारच्या सत्रांत कोंकणी रेकॉर्ड ग्रुप डान्स सर्त जातली। सांजेच्या 3:30 वरांचेर समारोपाचो सुवाळो जातलो। सध्या गोंयांत मॉन्सून दुबळो पडला। गोंयांत पावसाचे प्रमाण उणें जाल्ल्यान चडांत चड आनी उण्यांत उणें तापमानांत वाड जाल्या। हवामान खात्यान गोंयांत 22 ते 27 जून मेरेन मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताय उक्तायल्या। गोंय वेधशाळेन उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण आज राज्यांत चडांत चड तापमान 32 डिग्री सेल्सियस, उण्यांत उणें तापमान 26 डिग्री सेल्सियस इतलें आसतले। लीड्सांत सुरू आशिल्ल्या एंडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या पहिल्या कसलोपी क्रिकेट खेळांत भारताचो पहिलो डाव 471 धावण्यान सोपलो। उपरांत काल इंग्लंडाचो पहिलो डाव 465 धावण्यान सोपलो। कालचो 3रो दिसाचो खेळ सोपलो तेन्ना भारतान आपल्या दुसऱ्या धावांत 2 बाद 90 धावण्यो केल्ल्यो। भारतान 96 धावण्याची आघाडी घेतल्या। इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:20।